चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारताने केली लेबनानची मदत, साखरेसह इतर साहित्यही पाठवले। भारत कायमच इतर देशांच्या मदतीसाठी पुढे राहिलाय। भारताने लेबनानच्या बेरूतमध्ये झालेल्या स्फोटानंतर या देशासाठी मदतीचा हात पुढे केलाय। भारताने बेरूतमध्ये झालेल्या विस्फोटानंतर लेबनानला भारतीय वायुसेना C-17 विमानातून उपचार, साखर आणि खाद्य पुरवठ्यासह 58 मेट्रिक टन दिलासा सामग्री पाठवली आहे। बेरून स्फोटामध्ये 150 पेक्षा अधिक लोक मृत्यू पावलेत आणि अनेक लोक बेघर झाले आहेत। EMचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांच्यानुसार लेबनानच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय राजदूत सुहेल अजाज खान यांना सामग्री मिळाली। सामग्री मिळाल्यानंतर राजदूत खान यांनी ट्विट केले की भारत लेबनानचा विश्वासू मित्र आहे। श्रीवास्तव म्हणाले की या खेपेमध्ये आपत्कालीन उपचार सामग्री, गव्हाचे पीठ, साखर आणि डाळ यांचा समावेश आहे। तसेच ब्लँकेट, स्लीपिंग मॅट सारख्या वस्तूही सामील आहेत, ज्यांची मोठ्या प्रमाणात बेघर झालेल्या लोकांना आवश्यकता आहे। लेबनानमध्ये कोरोनाचाही हाहाकार आहे, त्यामुळे भारताने PPE किट पाठवण्याची व्यवस्था केली आहे, ज्यामध्ये सर्जिकल ग्लोव्स आणि सर्जिकल गाऊन यांचा सुद्धा समावेश आहे। लेबनानमध्ये स्फोटानंतर अनेक लोक बेघर झाले आहेत, ज्यांना या मदतीची गरज होती। या स्फोटामध्ये 170 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि 6,000 लोक जखमी झाले होते, तर जवळपास 3,00,000 लोक बेघर झाले होते।